सुपर हिट्स 93.5 पर रेड एफएम वर 9:49 झाले तर रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये बोलणं सुरू आहे माणुसकी बद्दल. कोलाहलात सारे अब माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. यु नो, माणुसकी असते आणि ती आपल्याला पावलोपावली दर्शन सुद्धा देत असते. जसं थोड्या वेळापूर्वी इंद्रजीतजींनी सांगितलं, त्यांचा ऍक्सिडेंट झाला, अचानक लोक थांबत नव्हती, ते बसून होते रस्त्यावर, एक गाडी थांबली आणि त्यातल्या लोकांनी त्यांना हेल्प केली. परमेश्वर कृपेमुळे ते त्यांच्या ओळखीचेच होतो. असं बऱ्याचदा, असं बऱ्याच कमी वेळेला घडतं की ओळखीचं कोणीतरी आपल्याला भेटतं. माझाही 1-2 वर्षांपूर्वी गंगापूर रोडला ऍक्सिडेंट झाला होता आणि सेम किस्सा. रस्त्यावर गाडी पडली तेव्हा टू व्हीलरवर होतो आणि लागलं होतं खूप जास्त, म्हणजे अक्षरशः तोंडाला जखमा झाल्या होत्या. त्यानंतर मला एक 1.5-2 महिने आय थिंक येता आलं नव्हतं इकडे बोलण्यासाठी सुद्धा. तेवढं ते सगळं भयानक प्रकरण होतं. ऍक्सिडेंट झाल्यानंतर तिथली 4-5 मुलं आली, मला त्यांनी पाहिलं, मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. नंतर त्यांना आठवलं की अरे अरे आपण याला ओळखतो, फाईन. मग त्यांनीच माझ्या घरी फोन केला आणि सगळ्यांना बोलवून घेतलं. अशा गोष्टी घडल्या ना आपल्याबरोबर की खऱ्या अर्थानं असं वाटतं, येस इन्सानियत तभी जिंदा आहे. असंच काहीतरी सुमंतसोबतही घडलं होतं. काय त्याच्यासोबत घडलं होतं तुम्हाला ऐकवतो थोडाच वेळ. पण तोपर्यंत तुमच्यासोबत असा कुठचा प्रकार घडला, काय ती गोष्ट तुमच्या डोळ्यांना दिसली असेल किंवा तुमच्यासोबत घडली असेल जी घडल्यानंतर असं वाटलं की येस बॉस इन्सानियत जिंदा आहे. 6601935 नंबर आहे, कॉल करून सांगा, शेअर करा तुमचे अनुभव. दिल चीज तुझे देरी फ्रॉम एअरलिफ्ट गाणं येत आहे, थोडा सुनात. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.